आशा रविराजाचे दूतची येता दारी पाहुनिया आनंदे मग मन पक्षी घेई भरारी सुख स्वर्गीचे रोज येई हे विना मूल्य से दारी कामे गोती जरा जरा अन अंगी ये हुशारी निसर्ग राजा कथिते तुझला तुझी खरी आभारी सुवर्णाचा वर्षावच तो रोज जणू या धरेवरी वृक्षराज हा पांघर तो जण चाल हिरवी जर तारी माता पृथ्वी रोज चले चालू हा भरजरी स्वागतास ते तुझिया होती सज्ज खरे नर नारी निसर्ग दान के दोनी गाते भरण्या सारी तयारी व्यर्थन दवडी जन्मासिया शुभ कर्मा ते सख्या करी समजावणी तुझला करीते अरे मना बापरोपरी समजावणी तुझला करीते अरे मना बापरोपरी।